नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थोड्या वेळेपूर्वीच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये आयोजित 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन केलं. आपण सर्वजण एक भारत श्रेष्ठ भारत अभियानाचं सुंदर चित्र सादर करत आहात या शब्दात पंतप्रधानांनी सहभागी खेळाडूंना प्रोत्साहित केलं. आपल्या सरकारच्या मागील 10 वर्षात सर्व क्षेत्रात गतिमान सुधारणांच्या माध्यमातून बदल केले. खेळाकडे बघण्याची उदासीनता बदलून खेळात आमूलाग्र बदल करत देशाची क्रीडा रचना खेळाडू केंद्रित बनवल्याचं त्यांनी सांगितलं. शालेय स्तरावर ऑलिम्पिक दर्जाचं वातावरण उपलब्ध होत असल्याचंही ते म्हणाले. राज्य आणि संस्थांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 58 संघांमधील 1000 हून अधिक खेळाडू या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होत आहेत. विकसित भारत जी रामजी योजना कष्टकऱ्यांच्या फायद्याचीच असून याद्वारे वाढीव मानधन, बेरोजगार भत्ता, मानधन विलंबासाठी व्याज, 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी देण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेद्वारे कष्टकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासह ते ग्रामविकासात सार्थकपणे योगदान देतील असंही ते यावेळी म्हणाले. पूर्वीची मनरेगा योजना भ्रष्टाचाराचं एक माध्यम बनली होती ज्याद्वारे कष्टकऱ्यांकडे दुर्लक्ष करत त्यांचंच शोषण केलं जात होतं असं चौहान म्हणाले. मोठ्या प्रमाणात अनुदान दिलेलं असूनही मनरेगातून कोणतीही स्थायी संपत्ती अथवा खेड्यांचा दीर्घकालीन विकासही झालेला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. काँग्रेस पक्ष नव्या योजनेबद्दल दिशाभूल करून मनरेगातील भ्रष्टाचारालाच संरक्षण देत असल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला. सातारा इथं आयोजित 3 दिवसीय 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज दुपारी 4:30 वाजता समारोप होत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुजराती भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित असणार आहेत. आज दिवसभरात संमेलनात पुस्तक चर्चा, मुलाखत, कवी संमेलन, परिसंवाद आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहे. भारताच्या प्रगतीनं सरलेल्या 2025 वर्षामध्ये जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगात अनिश्चिततेचं वातावरण असतानाच भारत मात्र आपल्या ध्येयाकडे ठामपणे आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिला. गेल्या दशकभरात 17 कोटींहून अधिक नागरिकांना आत्यंतिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल जागतिक बँकेनं भारताचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यातल्या आत्यंतिक दारिद्र्यात 2/3 घट झाल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षात भारताच्या ग्रामीण भागातल्या आत्यंतिक दारिद्र्याचं प्रमाण 18% दोन 2.8% घसरल्याचं यात म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात भारतानं पहिल्यांदाच 100 देशात प्रवेश केला आहे. स्वच्छता, आरोग्य, आर्थिक समावेशन आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातल्या प्रगतीमुळे देशाला हे ध्येय साधता आलं. गेल्या दशकभरात भारतीय नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आली आहे. जनधन योजनेमुळे सध्या देशातल्या 89% प्रौढ नागरिकांकडे बँक खाती आहेत. या योजनेनं नागरिकांसाठी आर्थिक सुबत्तेचं दार उघडून दिल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांकडून ते हस्तगत करण्यात आले. यानुसार एकूण मतदान केंद्रांच्या संख्येच्या किमान 10% जास्त अर्थात 1267 मतदान केंद्रांसाठी 1397 नियंत्रण एकक, याशिवाय प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना 20% अतिरिक्त मतमोजणी घटक याप्रमाणे यंत्रणा उपलब्ध झालेली आहे. सर्व यंत्रांच्या तपासणी, साठवण, वितरणाचं नियोजन नियमानुसार होत आहे. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय लष्कराच्या अजय कुमार यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. रेल्वेच्या शुभम बिस्ला यानं रौप्य तर हरियाणाच्या अनमोल जैननं कांस्यपदक जिंकलं तर कर्नाटकच्या जोनाथन गॅविन अँटनी यानं उत्कृष्ट कामगिरी करत उपयुवा, युवा आणि कनिष्ठ गटांमध्ये सुवर्णपदक जिंकली. व्हेनेझुएला देशाच्या सध्याच्या राजकीय सामाजिक घडामोडींमुळे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आपल्या नागरिकांसाठी महत्वाची सूचना जारी केली आहे. भारतीयांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास टाळावा. जे भारतीय सध्या व्हेनेझुएलात आहेत त्यांनी कमालीची सतर्कता बाळगत आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवून सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना या अंतर्गत देण्यात आल्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.